युहानाचे शुभवर्तमान याचा 21वा अध्याय। आणि ह्यानंतर पुन्हा तिबिरियाच्या सरोवराजवळ येशूने शिष्यांना स्वतःच प्रगट झाला आणि अशा प्रकारे स्वतःच प्रगट केले। शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालिल प्रांतातील काना नगरातील नथनेल व जब्दीचे पुत्र आणि त्याच्या शिष्यातील दुसरे दोघे जण हे बरोबर होते। शिमोन पेत्र त्याला म्हणाला, मी मासे धराव्यास जातो। ते त्यास म्हणतात, आम्ही पण तुझ्या बरोबर येतो। तेव्हा ते निघून तारवास तळले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही। पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनाऱ्याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही। तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्या जवळ काही खावायला आहे काय? ते त्यास म्हणाले, नाही। आणि तो त्यांना म्हणाला, तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल। म्हणून त्यांनी टाकले आणि माशाच्या घोळक्यामुळे ते त्यांना आत ओढवेना। तेव्हा त्या शिष्यावर येशूची प्रीती होती। तो पेत्राला म्हणाला, तो प्रभू आहे। शिमोन पेत्राने ऐकले की तो प्रभू आहे। तेव्हा तो उघडा असल्यामुळे त्याने बाहेरील वस्त्र झागा न घातल्यामुळे त्याने कमरेला झागा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली। आणि दुसरे शिष्य त्या लहान मचवाने ते माशाचे जाळे उडीत आले, कारण ते किनाऱ्यापासून फार दूर नव्हते पण सुमारे 200 हातावर होते। तेव्हा ते किनाऱ्यावर बाहेर आल्यावर ते कोळशाचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली। येशूने त्यांना म्हटले, तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा। तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले। ते तितके असतानाही जाळे फाटले नाही। येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा, कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले। म्हणून आपण कोण आहात हे त्यास विचारावयास शिष्यातील कोणी धजला नाही। तेव्हा येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली, तशीच मासळी दिली। येशू मरण पावलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रगट व्हायची ही तिसरी वेळ। मग त्याची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, युहानाच्या पुत्रा शिमोना, याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्यास म्हणाला, होय प्रभू, तू जाणतोस की मी तुझ्यावर प्रीती करतो। तो त्यास म्हणतो, माझी कोकरे चार। तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, युहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्यास म्हणाला, होय प्रभू, तू जाणतोस की मी तुझ्यावर प्रीती करतो। तो त्यास म्हणाला, माझी मेंढरे राख। तो तिसऱ्यांदा त्यास म्हणाला, युहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? पेत्र दुखी होऊन त्यास म्हणाला, प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की मी तुझ्यावर प्रीती करतो। येशू त्यास म्हणतो, माझी मेंढरे चार। मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास, पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधेल आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल। तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रगट करायला तो हे बोलला। आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, माझ्या मागे ये। तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लावून प्रभू तुला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालताना पाहिले। म्हणून त्यास बघून पेत्र येशूला म्हणाला, प्रभू, याचे काय? येशूने त्यास म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्या मागे ये। तेव्हा बांधवात हे बोलणे पसरले की तो शिष्य मरणार नाही, पण येशू त्यास म्हणाला नव्हता की तो मरणार नाही, पण मी येईपर्यंत त्याने राहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय? जो या गोष्टीची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे। आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्य आहेत, ती एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते।